तुझसी त्यजुनी जाऊ कुठे कोण त्या घरी, हा राधेनं पुसलेला प्रश्न त्या जगन्नियत्या श्रीकृष्णाला उमगला. त्या प्रश्नामागचा गोपींचा आर्तभाव त्यानं जाणला. समर्पणामधला अपरिमित भक्तिभाव त्याला समजला. आणि तो सर्वव्यापी ईश्वर गोपींना आवडणाऱ्या कृष्ण सख्याच्या अवतारात त्यांच्या पुढे उभा ठाकला. आणि एक अलौकिक असा रास यमुनेच्या वाळवंटात रंगून गेला.
सुशीतल मृदुल वालुका वाजति नूपुर कंकण कांची वाज मधुबासरी
गोपी संगे खेळ खेळतो इलंग कशी हरी गोपी संगे खेळ खेळतो इलंग कशी हरी
या हो डोल तो डोल तिललना पवन नाच भी जल लहरी ना
रात वल्लरी फुल जाना रात वल्लरी
फुल जाना आसमंत हो सर्व सुगंधित रसाचा अवसरी गोपकामिनी विश्वनाथ मनी भरला नयनी
विश्व विसरला गोपकामिनी विश्वनाथ मनी भरला नयनी
अधीर धावती बाहु पसरुनी अधीर धावती बाहु पसरुनी परंज्योति वर झेप गाली ती लुब्ध पतंगा परी
गोपी संगे खेळ खेळतो इलंगट श्री गोपी संगे खेळ खेळतो इलंगट श्री
या हो
Yeah.
ವೈಜಯಂತಿ ಸಮ ಅಲಕ ಭಾರ ಕುಣೀರುಳ ವಿವಕ್ಷಾವರಿ ಮಸ್ತಕಿ ಕುಣಿ ತ್ಯಾಗಿತಿ ವಸನ ಕಂಚುಕಿ
ಪದಯುಗುಲೆ ಕುಣಿ ಧರಿ ಮಸ್ತಕಿ ಕುಣಿ ತ್ಯಾಗಿತಿ ವಸನ ಕಂಚುಕಿ
ಅವಘ್ಯಾಲಾವಿತಿ ಜನ್ಮ ಸಾರ್ಥಕಿ ಅವಘ್ಯಾಲಾವಿತಿ ಜನ್ಮ ಸಾರ್ಥಕಿ ಜೀವ ಜೀವ ಜನು ಸರ್ವಸ್ವಾದೇ ಶಿವ ಪುಡೆ ಅಂಧರಿ ಪ್ರಸಾರಣ ದೃಢ ಆಲಿಂಗನ ಪ್ರದೀರ್ಘ ಚುಂಬನ ರೋಜ ಮರ್ದನ
ಅನಿರ್ಬಂಧ ಮಗ ಮನ್ಮಥ ನರ್ತನ ಅನಿರ್ಬಂಧ ಮಗ ಮನ್ಮಥ ನರ್ತನ
ಆರ್ತ ಮುಮುಕ್ಷು ಚಢತ ಕಾಲಲ್ಯಾ ಮೋಕ್ಷಾಚಿ ಪಾಯರಿ ಕೇವಳ ಏಕ ಅನಾಮಿಕ ಸುಗಂಧ ನಿರ್ಮಳ
ಪ್ರಕಾಶ ಕೇವಳ ಏಕ ಅನಾಮಿಕ ಸುಗಂಧ
ಮುರಳಿ ಯಮುನಾ ವಾಳು ಕಾತಳ ಮುರಳಿ ಯಮುನಾ ವಾಳು ಕಾತಳ ನಾದ ಅನಾಹತ ಘುಮತ ರಾಹಿಲಾ ತೇಜೋಮಯ